नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर. खरडलेल्या शेतजमिनींसाठी हेक्टरी 3.5 लाख तर रबी हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपये मदत. कुणबी नोंदीसाठी ओबीसी प्रमाणपत्र वाटपाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. फिनटेक कंपन्यांनी मूलभूत क्षेत्रावर भर देण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून आवाहन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या 68,69,753 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून 29 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यात 2,059 मंडळातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असून कोरडवाहू हंगामी बागायती तसंच बागायती शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची मुख्यमंत्री त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील. आणि बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे. याच्या व्यतिरिक्त विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील. आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे प्राप्त होणार आहेत.
विहिरी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी तसंच घरं गोठे दुकानं जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई तर 3 लाख रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या तरतुदी लागू करून त्यानुसार कार्यवाहीचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. 3 हेक्टर मर्यादेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून रबी हंगामासाठी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये मदत देत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिवाळीपूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. या मदतीपासून कोणताही घटक वंचित राहणार नाही याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. तर शेतकऱ्यांना उभारी देत सक्षम करण्यासाठी जे जे उपाय करावे लागतील ते करणार असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या मदतीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले युवा शेतकरी यज्ञेश कादबने यांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
महाराष्ट्र शासनाने आजच एनडीआरएफच्या निकषानुसार जी काही मदत जाहीर केली त्याच्याबद्दल एक शेतकरी म्हणून मी ऋणी आहे. कारण की आपण बघतो की जे काही खरीप हंगामातली जी पिकं होती ती अक्षरशः मराठवाड्यातली पूर्णपणे वाहून गेली. आज सरकारने ज्या काही जमिनी जास्तच खराब झाल्या त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळपास 3.5 लाखाच्या आसपास हेक्टरी मदत जाहीर केली. आणि रब्बीसाठी सुद्धा हेक्टरी 10,000 रुपये परत शेतकऱ्यांना जे काही बी बियाण्यासाठी आहे त्याच्यासाठी सुद्धा जी तरतूद केली शेतकऱ्यांना एक त्याचा मोठा आधार मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज इतरही अनेक निर्णय घेण्यात आले. राज्याच्या रत्न तसंच दागिने धोरणाला आज मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे सोन्या चांदीचे दागिने हिरे रत्न यांच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय वाढीस चालना मिळेल. नागरी भागातील सांडपाणी प्रक्रिया धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यातल्या 424 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवण्यात येणार आहे. तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या VJNT प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळा तसंच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा आणि विद्यानिकेतन आश्रमशाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. 980 आश्रमशाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सदर याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं असे आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठानं आजच्या सुनावणीत दिले. गेल्या 2 सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. फिनटेक कंपन्यांनी उत्पन्न वाढ, अभिनव उत्पादनं, जोखीम व्यवस्थापन या मूलभूत क्षेत्रावर भर द्यावा असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या आज मुंबईत 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करताना बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो, मात्र तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून नव्हे तर थेट लाभ हस्तांतरण योजनेप्रमाणे जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं सीतारामन यांनी नमूद केलं. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील 4 महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. यामध्ये राज्यातील गोंदिया डोंगरगड या 84 किलोमीटरच्या तसंच भुसावळ वर्धा या 314 किलोमीटर अंतराच्या मार्गांचा समावेश आहे. भुसावळ वर्धा प्रकल्पाबाबत वैष्णव यांनी माहिती दिली.
डिटेल में अगर देखें भुसावल से वर्धा, अमरावती, मुर्तियाजपुर, अकोला, बहुत सारे इसमें खामगांव, जामनेर, जलगांव, उधर आगे वेस्टर्न कोस्ट के पोर्ट्स, सारी की सारी कनेक्टिविटी इन लाइनों से आती है. 314 किलोमीटर का ये प्रोजेक्ट है. 9,197 करोड़ रुपीज का इन्वेस्टमेंट होगा इसमें. तो इसीलिए थर्ड और फोर्थ लाइन बन जाने से बड़ी मात्रा में नई ट्रेन हम चला पाएंगे. कॉम्प्लेक्स है, 4 बड़े ब्रिज बनेंगे, 72 मेजर ब्रिज बनेंगे इसमें, 537 माइनर ब्रिजेस बनेंगे, फ्लाईओवर्स करीब बनेंगे 10 और अंडरपासेस बनेंगे 62. एक रेल फ्लाईओवर बनेगा. रेल फ्लाईओवर यानी एक रेलवे ट्रैक के ऊपर से दूसरा रेलवे ट्रैक फ्लाईओवर करता हुआ जाए.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील. मुंबई मेट्रो 3 लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबई 1 या भारताच्या पहिल्या एकात्मिक मोबिलिटी ऍपचं तसंच अल्पकालीन रोजगारक्षम उपक्रमाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील. हा उपक्रम राज्यातील 400 तंत्रनिकेतन महाविद्यालय तसंच 150 शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये राबवला जाणार आहे. 2027 नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ, घृष्णेश्वर, पैठण तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं फेर सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 8,719 कोटी रुपयांचा हा आराखडा अधिक व्यापक, सूक्ष्म, नियोजनयुक्त व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटक, तज्ज्ञ व्यक्ती यांची मतं विचारात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर द्यावा अशा सूचना स्वामी यांनी दिल्या. धनगर समाजाच्या वतीनं आज बीड जिल्ह्यात गेवराई तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणात समावेश करण्याच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या एका तरुणाचा मृतदेह कार्यालयासमोर ठेवून हे आंदोलन करण्यात आलं. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं आज मूक मोर्चा काढण्यात आला. 3 दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुंबईतल्या इंदू मिल इथं उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज आढावा घेतला. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातील 7 माजी जिल्हा परिषद सदस्य, 6 पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष आणि अनेक सरपंचांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचं स्वागत केलं. जालन्यात महावितरणच्या अत्याधुनिक स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरीचा प्रकार समोर आला आहे. अशा 66 ग्राहकांवर कारवाई करत जवळपास 9 लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली आहे. या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. हवामान. राज्यात आज छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह संपूर्ण खान्देश आणि विदर्भ तसंच कोकणातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.